आधी माईच नवलाई. दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई. दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई. पार्वतीची कन्या होती, पांढऱ्या नंदीवर स्वार होती. शैलपुत्री पार्वतीची कन्या होती, पांढऱ्या नंदीवर स्वार होती. साधुक तुपाचा निवड आवडीन खाई, साधुक तुपाचा निवड आवडीन खाई. दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई. दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई. प्रतीक ब्रह्मचारिणी शिवाला मिळवील जपात पाणी. पार्वतीच प्रतीक ब्रह्मचारिणी शिवाला मिळवील जपात पाणी. लाल रंग शंभूला पुष्प कमळवाई, लाल रंग शंभूला पुष्प कमळवाई. दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई. दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई. चंद्र घंटा देवी वाघावरची स्वार कपाळी चंद्र कूर लावी. दशभुजा उतार चंद्र घंटा देवी वाघावरची स्वार कपाळी चंद्र कूर लावी. मनोभावे शरण जाता दुःख दूर होई, मनोभावे शरण जाता दुःख दूर होई. दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई. दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई. जग निर्माण केले बालपुवा देऊन आईला खुश केले. चित्ता दिव्य हस्याने जग निर्माण केले बालपुवा देऊन आईला खुश केले. कुष्मंडा देवी भक्ताला सुख दे, कुष्मंडा देवी भक्ताला सुख दे. दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई. दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई. भगवान कार्तिक मांडीवर घेऊन श्रीनैनी आई मातृत्वाची जननी. भगवान कार्तिक मांडीवर घेऊन चंद्रमाता म्हणता मैल भा भारा ऊन जाई कंदमाता मंद मन भारा ऊन जाई दिवाळीचा सणाला लक्ष्मी चार रूपात घरी आई अंबाबाई दिवाळीचा सणाला लक्ष्मी चार रूपात घरी आई अंबाबाई सुट्टी दुखाची आडी साच्याईनी आई चा रंग राखाडी जिच्या साय्याने सुट्टी दुखाची आडी साच्याईनी आई चा रंग राखाडी त्रिशूळ तलवार हातात घे त्रिशूळ तलवार हातात घे दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई शुंभनी शुंभ आई न मारले काल रात्री महाकालीने भक्त रक्षिले आवडीन भक्त गुळाचा भोग दे आवडीने भक्त गुळाचा भोग दे दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई हत्तीवरती स्वार देवी महागौरी मोरे हिरव्या रंगाची आवडती लाभारी हत्तीवरती स्वार देवी महागौरी मोरे हिरव्या रंगाची आवडती लाभारी तिच्या पावन चरणामध्ये पुण्य प्राप्त होई तिच्या पावन चरणामध्ये पुण्य प्राप्त होई दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई कमळावर विराज देवी चित्ती दात्री तुझ त्रिखंडात राज रूप दुर्गेचे कमळावर विराज देवी चित्ती दात्री तुझ त्रिखंडात राज साधकाच्या सिद्धीला साध्य करून दे साधकाच्या सिद्धीला साध्य करून दे दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई पीठ जगदंबा आहे तुळजापूर पहिले पीठ महालक्ष्मी आहे कोल्हापूर दुसरे पीठ जगदंबा हे तुळजापूर करता नवस नवसाला पावन होई करता नवस नवसाला पावन होई दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई भूरगडावर अर्धपीठ सप्तशृंगी आईचा डोंगर चित्रपीठ रेणुकामा भूरगडावर अर्धपीठ सप्तशृंगी आईचा डोंगर ब्रह्म विष्णू महेश तुझे गुण गाई ब्रह्म विष्णू महेश तुझे गुण गाई दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई ताई सांगू आधी मायेची नवलाई ताई सांगू आधी मायेची नवलाई दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई दिवाळीच्या सणाला लक्ष्मीच्या रूपात घरी आली अंबाबाई नाथपंत आहे शक्तिशाली महान सुरुवात झाली आला महादेव आणि दत्तगुरुच्या आज्ञेनं छिंद्रनाथ जान आपल्या मीन बाळाला देई नाथ पंताची गुप्त ज्ञान I'm
चिंता मिटली गे चिंता
गेली माई मन झालं खुलं, आनंदून गेली माई मन झालं खुलं, शोभून दिसया अंबाबाईला राजाचे चिंदन फुलं, शोभून दिसया अंबाबाईला शेषराजाचे चिंदन फुलं। घाटात आदिशक्ती माया उभी थाटात, मांडुनी थान डोंगर घाटात आदिशक्ती माया उभी थाटात, सचिन संग्राम गात रोहल कर्णावर तुझ्या वाहिली फुल, शोभून दिसया अंबाबाईला शेषराजाचे चिंदन फुल। कसा किळा कवड्याच्या माळा, कसा किळा कवड्याच्या माळा, कान मंदी सोन्याचा जुबा सुलग, कान मंदी सोन्याचा जुबा सुलग, शोभून दिसया अंबाबाईला शेषराजाचे चिंदन फुल, शोभून दिसया अंबाबाईला शेषराजाचे चिंदन फुल, शोभून दिसया अंबाबाईला शेषराजाचे चिंदन फुल।
तुझ्या नावावर
गगन भूत भूत माज साय जीवन जग तुकार तुझा नामा है
जोनु बाल पुज तो या मन मंदिरी रोहन जोना चढ़ार मनोवंती वही
मांधर जाओ चिपरी न माजिया निकालेश्वरी मांधर गाव चिपरी माझी आई काळेश्वरी मांधर गाव चिपरी न माझी आई काळेश्वरी
Thank you.